ओम सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। युवा स्नेह हा कार्यक्रम वर्षातून सहा वेळेला, दोन महिन्यातून अंदाजे एकदा, अंदाजे याचा अर्थ जर काही विशेष उत्सव किंवा विशेष दिवस असतील तर थोडं पुढं मागं होऊ शकतं, अशा प्रकारे आपण घेत असतो। युवकांचे काही गट जसे 16 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 असे काल्पनिक गट निर्माण केले। वय खरी पण गट काल्पनिक असं म्हणो, आणि त्याच्यात अजून एक काल्पनिक स्पष्ट न केलेला गट म्हणजे 55 पुढचे। पण विशेष करून हा जो 16 ते 45 हा वयोगट आहे, या वयोगटाकरता काही कार्यक्रम असावा असं मंडळाने ठरवलं। आपली जी केंद्र आहेत, ही केंद्र मुळातच प्रत्येक केंद्रच युवा केंद्र आहे, कारण इथं युवा मंडळी जवळपास 65% संख्येनी युवा मंडळीच आहेत। आता मी म्हटलं त्या वयोगटाची 65% मंडळी केंद्रामध्ये उपस्थित असतात, तरी देखील या वयोगटाला अनुसरून असा कार्यक्रम एखादा तरी व्हावा ही त्याच्यामध्ये मुख्य कल्पना आहे। स्वामीजींनी खूप धोरण ठेवून त्यांचं कार्य सुरू केलं। ते धोरण परमार्थाचा, परमार्थ सुजाण सुशिक्षित अशा लोकांच्या अंतर्यामी अंतःकरणामध्ये मुरवायचा असं होतं, प्राथमिक धोरण असं होतं। शुद्ध परमार्थ याचा अर्थ औपनिषदिक परमार्थ, गीतेचा परमार्थ, ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेला परमार्थ, योगसूत्रामध्ये सांगितलेला परमार्थ, ज्ञानेश्वरी दासबोध अशा अद्वैत ग्रंथांमध्ये सांगितलेला परमार्थ म्हणजे शुद्ध परमार्थ। हा परमार्थ सांगण्यासाठी म्हणून स्वामीजींनी आपलं घरच पसंत केलं, आपल्या घरामध्ये स्वामीजींनी केंद्र सुरू केलं। आणि त्यांच्याकडे जी मंडळी येतील त्या मंडळींबरोबर स्वामीजींनी त्या मंडळींवर काम करायला सुरुवात केली असं मी म्हणेन। रोज श्रवण घडणं, रोज निरूपण करणं आणि रोज श्रवण घडणं यांनी त्या व्यक्तीवर काम होत असतं, त्या व्यक्तीच्या विचारावर काम होत असतं, त्याच्या मनावर काम होत असतं, चित्तावर काम होत असतं। मूर्तिकार मूर्ती घडवताना जशा प्रकारे काम करतो तशा प्रकारचं काम श्रवणाने होतं, जे साधायचं आहे ते साधलं जातं। स्वामीजींना जे साधायचं होतं ते म्हणजे प्रत्येकाला त्याच्या स्वरूपाची, आत्महिताची जाणीव करून देणं हे त्यांना साधायचं होतं। वक्तृत्वाचा परिणाम फार अफाट होतो। जर वक्ता अत्यंत तेजस्वी असेल तर वक्तृत्वाचा परिणाम हा फार विलक्षण होतो। मी असं ऐकले की लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये सावरकर राहायला गेल्यानंतर त्यांच्या सान्निध्यात आलेले अत्यंत चंचल ऐषारामी जीवनाची आवड असणारा आणि समोर कोणतंही ध्येय किंवा उद्दिष्ट नसणारा असा युवक मदनलाल धिंगरांसारखा. केवळ सावरकरांच्या सान्निध्यात राहून आणि त्यांच्याकडून सतत ऐकून ऐकून इतका प्रेरित झाला. आपल्याला माहितीये मदनलाल धिंगरांनी स्वातंत्र्याकरता हौतात्म्य पत्करलं. हा जो एखाद्या कार्याकरता प्रवृत्त होणं, स्वातंत्र्याकरता प्रवृत्त होणं खूप चांगली गोष्ट, पण व्याख्यान किंवा वक्तृत्व याबाबत आणि कशाकरता प्रवृत्त करायचं याबाबत टाकाऊ उदाहरण म्हणजे हिटलरचं वक्तृत्व. टाकाऊ अशा करता मी म्हणतो की त्याच्या वक्तृत्वामध्ये जो जोश असे, एक प्रकारचं संमोहन असे, आवाजाचा विलक्षण चढ उतार असे, शिरा ताणून हिटलर बोलत असे, बेभान होत असे आणि बेभान करत असे, जर्मनीला कुठल्या वळणावर त्यांनी नेऊन ठेवलं हे आपण जर पाहिलं. पण वक्तृत्वाचा खूप शांत, सखोल, गंभीर आणि जीवनाला अत्यंत प्रेरक असा उपयोग देखील होऊ शकतो. स्वामीजींनी तो मार्ग निवडला मी असं इथं वाचतो आहे की मुंडकोपनिषदामध्ये शौनक ऋषी अंगिरसाजवळ आला आणि विधीपूर्वक आला. शौनक ऋषी खूप मोठे, त्यांची शाळा मोठी होती, आश्रम मोठा होता, पण त्यांनी अत्यंत नम्रपणाने अंगिरसांना असं विचारलं की हे भगवन, काय जाणलं असताना सर्व जाणलं जातं. जो स्वतः शाळा चालवतो आणि आश्रम चालवतो अशा ऋषींनी दुसऱ्या ऋषींना विचारलेला प्रश्न आहे. उपनिषदांचं हे एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये अभिमान नाही. कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वम इदं विज्ञातं भवमिति, हे भगवन असं तो अंगिरसांना म्हणाला. तेव्हा अंगिरस असं म्हणाले की दोन विद्या शिकाव्यात असं वेदवेत्ते म्हणतात. अंगिरसांनी देखील थेट उपदेश नाही केला की मी असं सांगतो असं म्हणून अंगिरसांनी उपदेश केला नाही. जर नीट वाचलं तर असं लक्षात येतं. तस्मै स होवाच द्वे विद्ये वेदितव्ये इतिहस्म यद ब्रह्मविदो वदंती पराच एव अपराच. ब्रह्मविद ज्यांनी ब्रह्म जाणलेले आहेत ते काय म्हणतात ते सांगतो असं म्हणून अंगिरसांनी सांगायला सुरुवात केलं. मी काय सांगतो असं अंगिरस म्हणत नाहीयेत. एक पराविद्या आहे आणि एक अपराविद्या आहे. या अपराविद्येमध्ये अनेक गोष्टींचा समावेश अंगिरसांनी ब्रह्मवेत्ते काय म्हणतात अशा भाषेत शौनकांना सांगितला. त्याच्यात ते म्हणतात की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, सर्व प्रकारचं शिक्षण, धर्मविधी, व्याकरण, वैदिक शब्दांचं विवरण, वृत्तशास्त्र, खगोलशास्त्र ही अपराविद्या आहे. यांनी ब्रह्मविद्या प्राप्त होत नाही. आणि ज्या विद्येनी अक्षर ब्रह्म अवगत होतं ती मात्र पराविद्या. त्या ब्रह्माचं वर्णन करताना ते असं म्हणतात की ते अदृश्य आहे, अग्राह्य आहे, अगोत्र आहे, अवर्ण आहे, चक्षु श्रोत्र रहित आहे. हे ब्रह्म हात पाय नसलेलं आहे, नित्य, व्यापक, सनातन, सर्वगत, सर्व भूतमात्रांचं भूतांचं मूळ कारण आहे आणि त्या ब्रह्माला धीर पुरुष सर्वत्र पाहतात, ते विद्यमान आहे, अस्तित्वमान आहे, असं ते आहे। तपानी हे ब्रह्म विकसित होतं, अशा प्रकारचा उपदेश केल्यानंतर ते पुढे असं सांगतात की जर काही करायचं असेल तर आपण जी कर्म करतो त्या कर्माच्या फळांचं निरीक्षण करावं, कर्मांच्या परिणामाचं निरीक्षण करावं, शास्त्रांनी कर्मामध्ये जे परिणाम कर्माचे सांगितलेले आहेत त्याचंही चिंतन करावं। आणि कर्माची विफलता जाणून घ्यावी, जाणून घ्यावं की कर्मातीत असा परमपुरुष ब्रह्म कर्मानी कधीही प्राप्त होत नाही हे जाणून घ्यावं। सत्कर्म असावीत पण सत्कर्मांनी तो जाणला जात नाही हे जाणून घ्यावं। आणि मग त्याला जर जाणायचं असेल तद विज्ञार्थम स गुरुमेवा अभिगच्छेत, गुरूंकडे जावं त्याला जर जाणायचं असेल तर। समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, समिधा हातात घ्याव्या, श्रुती संपन्न आणि ब्रह्मनिष्ठ अशा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना देखील ते कसे असावेत असं सांगताना ते श्रोत्रिय असावेत असं सांगितलेलं आहे। त्यांनी भरपूर श्रवण केलेलं असलं पाहिजे आणि कोणाकडून श्रवण केलेलं असेल तर आपल्या सद्गुरूंकडून श्रवण केलेलं असलं पाहिजे। कोणी उठेल आणि म्हणेल की मी गुरु झालो असं चालणार नाही, तो श्रोत्रिय असावा। ब्रह्मवेद ते काय म्हणतात हे त्यांनी नीट ऐकलेलं असावं, तो ब्रह्मनिष्ठ असावा, ब्रह्माचा अनुभव घेतलेला असावा आणि मोठ्या नम्रतेने त्यांना शरण जावं। मला तुम्हाला असं सांगायचं की या युवा स्नेह या कार्यक्रमामध्ये तुमच्या समोर जे ठेवलेलं आहे तर ते असंच सर्वगत सर्वस्थित व्यापक अदृश्य हात पाय नसलेलं असं जर निरवयव असं सच्चिदानंद असं परमपद प्राप्त करून घेणं हे तुमच्या समोर ठेवलेली गोष्ट आहे। इथं असलेल्या वक्तृत्वाचा तो एकमेव उद्देश आहे। आणि हा उद्देश प्रेरणा घेणाऱ्यांच्या अंगाने संख्येच्या अंगाने तर खूप सफल होताना दिसतो आहे। खूप याचा अर्थ मर्यादित अर्थाने घ्या, खूप म्हणजे शनिवार वाड्यासमोर हे केंद्र चालावं अशी अपेक्षा नाही, असं कधीही होऊ शकत नाही। खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरी देखील, कारण पहा की तुमच्या वयाची मंडळी आज आत्ता या क्षणाला काय करतायत। डेक्कनवर जर गेलात तर कळेल, फर्ग्युसन रस्त्यावर गेलात, कॅम्प मध्ये गेलात तर कळेल काय करतात आणि तुम्ही काय करताय। आपल्याला पुरे आहे तुम्ही जे करता आहात तर अशी संख्या आपल्याला पुरी आहे, याच्यात भर पडत जाईल। तशी भर पडली। जेव्हा मी स्वामीजींकडे जात होतो, जायला सुरुवात केली, तेव्हा फार थोडी मंडळी त्यांच्याकडे येत होती। त्यांच्याकडे जायला सुरुवात केलेल्या तरुण मंडळींमधला त्या काळी असलेल्या फार थोडी मंडळी पुढं आपल्या केंद्राशी संबंधित राहिली, पण जी राहिली त्यांनी फार विलक्षण असं धैर्य दाखवलं। त्याच्यातली जी नावं आहेत ती खूप आहेत, नाना आहे, भवाळकर, सुनील दादा आहेत, पंकज दादा आहेत, मिलिंद दादा आहेत, आणि 25 ते 35 या वयोगटामध्ये तुमच्यावर ज्या जबाबदाऱ्या पडल्या त्याच त्यांच्यावर पडलेल्या होत्या. त्यांना कोणतंही वेगळं विशेष जीवन मिळालेलं नव्हतं. तुमच्यासारखीच याच वयात त्यांची लग्न झाली, त्याच्यात मीही आहे. आणि तुमच्यासारखीच आटोकाट साधना जपण्याचा ते प्रयत्न करत होते. या वयोगटासंबंधी विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की मला सर्वात प्रथम 1982 साली स्वामीजींनी असं सांगितलं की कोणी विचारलं तर तू ध्यानाबद्दल मार्गदर्शन करत जा असं म्हणाले. मला त्याचा अर्थ कळला नाही. मी कोणालाही मार्गदर्शन केलं नाही. 1982 सालची गोष्ट सांगतोय. माझ्याकडे 5 ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या प्रति त्यांनी दिल्या आणि म्हणाले की तुला योग्य वाटतात अशा व्यक्तींना तू या दे, प्रसाद म्हणून दे, स्वामीजींचा प्रसाद म्हणून दे. आणि कोणी जर विचारलं तर तू ध्यानाबद्दल मार्गदर्शन करायला हरकत नाही असं मला म्हणाले. याचा अर्थ आपल्याला ते काही विशेष म्हणाले हे मला आता विचार केल्यावर कळतं, तेव्हा कळलंही नव्हतं. तेव्हा माझं वय 25 होतं. 1982 ची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय म्हणून सांगितलं की 25 ते 35 असा हा वयोगट आहे. त्याच्यानंतर 10 वर्ष गेली तेव्हा एक युवकांचं केंद्र चालायचं. आता तसं केंद्र नाही, कारण आपलं केंद्रच युवा केंद्र झालेलं आहे असं मी तुम्हाला सांगतोय. हे युवा केंद्रच आहे. या घटनेला 10 वर्ष झाली. 1992 साली त्यांनी मला त्यांच्या संप्रदायाचे उत्तराधिकार दिले. त्यांच्या पश्चात ते काम करायचं होतं. तेव्हा मी 35 वर्षांचा होतो. 25 ते 35 या वयोगटासंबंधी मी तुम्हाला सांगतो आहे. माझं असं म्हणणं नाहीये की या वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तीनी अगदी थेट माझ्याशीच तुलना करून माझ्यासारखंच व्हावं असं माझं म्हणणं नाहीये. तरी देखील कोणत्या अंगाने माझं हे म्हणणं नाहीये, कारण इथं आपण काही कोण कुठं आहे, कोण कुठं आहे आणि अजून कसा असा नाहीयेस असं म्हणत नाही आहोत. पण मी मगाशी जे सांगितलं की सुनील दादा, पंकज दादा, मिलिंद दादा यांच्या बरोबर याच वयोगटामध्ये आम्ही जास्त प्रेरित झालो याच्या अलीकडच्या. खरं म्हणजे मला असं वाटतं की आमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती साधारण 19 ते 20 व्या वर्षी स्वामीजींकडे आली. मी स्वामीजींकडे आलो तेव्हा 19 वर्षांचा होतो. सुनील दादा तुम्ही किती व्या वर्षी आलात? 19. बघा, साधारणपणाने आम्ही, माझ्या नंतर आली ही मंडळी, पण ते 19 वर्षांचे होते. माझ्या कल्पनेप्रमाणे 16 ते 25 वयोगट आहे त्याच्यामध्ये अशा रीतीने 18-19 या ह्याच्यात विचार करायला प्रवृत्त होते व्यक्ती. त्यावेळेला तिच्या समोर जर काही चांगलं दिसलं तर ती पटकन स्वीकारते. आता या वयाचं वैशिष्ट्य असं असतं की 25 च्या दरम्यान पुढं 2-5 वर्षात, खरं म्हणजे जे आता 25-26 आहेत त्यांचे विवाह देखील होतात. 26-27-28 काय जो काळ असेल तोपर्यंत फार मोठी साधना झालेली असली पाहिजे हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. आणि नेमकी अडचण अशी आहे की हाच काळ हल्लीचा शिक्षणाचा काळ आहे. शिक्षणच वयाच्या 22-23-24-25-26 संपतच नाही. जीवनामध्ये उभं राहण्यासाठी म्हणून जे शिक्षण आहे, पैसे मिळवून पोट भरण्यासाठीचं शिक्षण, तर ते शिक्षण संपायलाच वेळ लागतोय. आमच्या वेळेला अशी परिस्थिती होती की 20व्या वर्षापर्यंत शिक्षण संपून एखादी छोटीशी नोकरी, छोटीशी नव्हे पण मध्यमवर्गीय जीवन जगता येईल अशी नोकरी आपल्याला धरता येत होती. आता ज्यांना अशा प्रकारे 20-22व्या वर्षी नोकरी लागलेली आहे, त्या व्यक्तींची अजून एक अडचण अशी आहे की ते जातात 8 वाजता आणि येतात रात्री 10 वाजता. आणि मग 25 ते 28 दरम्यान लग्न झाल्यानंतर साधकाचं आधीच नोकरीच्या ठिकाणी एवढाला वेळ, परत अजून एका व्यक्तीला सतत तुम्ही माझ्याकडे किती बघताय, माझ्याकडे बघताय का बघत नाहीयेत, तुम्ही मिळवता ते पैसे आपल्याला पुरणार आहेत का पुरणार नाहीयेत, आपलं पुढं कसं काय व्हायचं, अशा अनेक गोष्टींमध्ये तो जर खेचला गेला तर तुमचं श्रवण कोणत्या क्वालिटीचं होणार. मी तुमच्याशी उघड संवाद करतो आहे. इथं ती अडचण तेवढी नाहीये, इथं तुमच्याबरोबर तुमची पत्नी देखील येते आणि किमान गोष्टी संसारातल्या टाळायला इथं नाही सांगितलं जात, तेही आपल्याला करायचंच आहे. संसाराची एकूण व्याप्ती आणि खोली जास्त वाढलेली आहे पण तरी देखील आपल्याला परमार्थ हा करायचाच आहे. परमार्थ करण्यासाठी बाह्य परिस्थिती अडवी येत नाही. मात्र तुम्हाला तास दीड तास हा वेळ काढता यायलाच पाहिजे असं मी म्हणेन. काढावा तुम्ही. जर तो नाही काढला तर क्रमाक्रमाने व्यक्ती बोथट होत जाते, त्याच्या भावना व्यक्ती बोथट होते, याचा अर्थ पुढच्या पुढच्या वयामध्ये जिद्द कमी होते, शारीरिक शक्ती कमी होते. जग बरस माहीत होतं, जगातले बरेचसे अनुभव येतात विषयांपासून ते व्यक्तींपर्यंत आणि मग कठीण कठीण असं जायला सुरुवात होते. तडजोडीची सवय लागते. तडजोड न करण्याचं वय म्हणजे 16 ते 35. खरंच आहे तसं. आपलं जे जीवन आहे ते जीवन आपल्याला जगायचं आहे असं धरून जर तुम्ही चाललात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना समावून घ्यायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती वाढवायची आहे. इथं ज्या मुली आहेत संसार करतात त्यांना देखील हे लागू आहे आणि जी मुलं आहेत संसार करतात त्यांनाही हे लागू आहे. जी मुलं आहेत जी संसारात नाही पडलेली, ज्या मुली आहेत अजून संसारात नाही पडलेल्या, त्यांनाही हे लागू आहे. त्याबरोबर किती विषय असावेत याच्या संबंधीचा विवेक देखील महत्वाचा आहे. टीव्ही आणि टीव्हीचे चॅनेल आणि त्या चॅनेलवर तुम्ही पाहत असणाऱ्या गोष्टी तुमच्या मनावर परिणाम करणार ना. तुम्ही काय दगड थोडेच आहात? मनावर परिणाम झाले, संस्कार होतात मनावर, चित्तावर, बुद्धीवर. असं असल्यामुळं स्वतःचे हट्ट देखील किती प्रमाणात पुरवावेत याचा तुम्ही विचार करा. आणि मी पालकांना देखील सांगतो की मुलांचे हट्ट किती पुरवावेत याचा विचार अवश्य केलाच पाहिजे. याचं कारण त्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे, आता त्याला कळत नाहीये. आपल्याला जर महत्वाकांक्षा असेल तर महत्वाकांक्षा हा शब्दही तसा वाईट नाहीये. महत्वाकांक्षेचा अर्थ जे महत् आहे त्याची आकांक्षा, तो फार क्षुद्र रीतीने वापरला जातो. महत् विराट व्यापक जे आहे त्याच्या संबंधीची आकांक्षा म्हणजे महत्वाकांक्षा आहे खरं तर. क्षुद्र गोष्टींचा, क्षुद्र गोष्टी किंवा ऐहिक गोष्टी यांनी तृप्त होणारे हे महत्वाकांक्षी असूच शकत नाही, कारण त्या शब्दातच त्याचा विरोध आहे. सामान्य गोष्टीला महत्वाकांक्षा म्हटल्यामुळं देहबुद्धी आणि संसार मनात वाढत जातो. आणि तुम्ही कोणीही असा, तुम्ही रोज श्रवण करणारे असा, तुम्ही रोज ध्यान करणारे असा, तेवढाच परमार्थ नाहीये. तुम्ही विचार कसा करता याच्यावरही अवलंबून आहेच. त्यामुळं विराटाची केलेली इच्छा ईश्वराकडं नेहमी नेत असते. लौकिकात जिला महत्वाकांक्षा असं म्हणतात, ती तुम्हाला संसाराकडं अधिकाधिक नेत असते. मग अशा वेळेला खूप ध्यान करून देखील तुमचा प्रवास जर देहबुद्धीकडे जात असेल तर उपयोग होत नाही. म्हणून नारदांसारख्यांना देखील सनकादिकांनी उपदेश केला की नाल्पे सुखम असती भूमैव सुखम. आज जो परिसंवाद झाला, नारदांनी सनकादिकांना प्रश्न विचारला की माझ्यापेक्षा जर कोणी श्रेष्ठ दिसला म्हणजे नारदांचं जीवन काय असेल, नारदांपेक्षा श्रेष्ठ दिसला म्हणजे कशात, की ज्यांचा विवाह झालेला नाहीये, ज्यांना एक घर ही नाहीये, जे सतत फिरतायत, ज्यांना संसार नाहीये, याचा अर्थ नारदांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती दिसणं म्हणजे परमार्थी व्यक्ती दिसणं. तर नारद असं म्हणतात की मला त्याचा मत्सर वाटतो. आणि सामान्य जे लोक आहेत त्यांच्याबद्दल मला तुच्छता वाटते, याच्यावर उपाय काय, असं नारद सनकादिकांना विचारतात. तेव्हा सनकादिक नारदांना उपदेश करताना म्हणतात की नाल्पे सुखम असती, असं माझ्यापेक्षा श्रेष्ठ माझ्यापेक्षा कनिष्ठ अशा भावनेने पाहणं हीच अल्पता आहे. भूमैव सुखम, आत्म्याकडं पाहावं. भूमा म्हणजे आत्मा, हा सुखरूप आहे. ही गोष्ट अधिकाधिक आपल्या ठिकाणी ठसणं गरजेचं आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. समाधानाबद्दल देखील मी सांगतो की परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर जे होतं त्याला समाधान म्हणावं. बाकी मुलगा झाला मर्यादित समाधान असावं, असावं पण थोडं बेताने. मुलाला मुलगा झाला तर समाधान वाटावं पण जरा बेताने. संसारातलं आहे बेताने. मला असं आठवतं की मी लग्नाला उभा होतो तेव्हाही अनुसंधान ठेवून उभा होतो. मला असं वाटत होतं की विशेष काही घडतंय असं होऊन द्यायचं नाही, याचा अभ्यास आता या क्षणाला करायचा आहे. मधुराताईंना माहित नाहीये मी काय भावाने उभा होतो ते. पण या भावाची सतत जोपासना केली म्हणून मी तुम्हाला सांगतो की या वयोगटाच्या शेवटच्या टप्प्यावर मी स्वामीजींचा उत्तराधिकारी होतो, म्हणजे संभाव्य त्यांनी मला जाहीर केलं. कुठेतरी अभ्यास असल्याशिवाय कसं शक्य आहे? अभ्यास वेगळ्या गोष्टींचा करायचा आणि वेगळी गोष्ट तुम्हाला मिळणं शक्य नाही. अनेकांना मी सांगितलेलं आहे आपल्या इथल्या तरुण मुलांना की लग्न देखील सहजतेने घे, इंटरव्ह्यू देखील सहजतेने घे, अशी कोणतीच गोष्ट जगात अति मोठी मानू नकोस. शांती लाभल्यावर जे मिळतं ते समाधान, धक्का बसल्यावर मिळतं ते समाधान नाही. मुलगा पास झाला बेतानीच घे, मुलीचं लग्न ठरलं बेतानीच घे, सगळ्या गोष्टी बेतानी घेण्याच्या आहेत. समाधाना ऐसे थोर नाही. पण हे जे समाधान आहे हे समाधान म्हणजे आत्मसुख सांगितलेलं आहे. माझ्या माहितीत अशी मंडळी आहेत की ज्यांनी मुलांकडे लक्षच दिलं नाही, ते फार मोठे झाली मुलं त्यांची. तुम्ही लक्ष दिल्यामुळे मुलं शिकतात, संस्काराच्या अंगाने तर ते करावं. मी असं सांगत नाहीये की मुलांकडे लक्षच देऊ नका, पण ज्याच्या त्याच्या प्रेरणांप्रमाणे जो तो तसा होत असतो. स्वामीजी सांगायचे की जन्मतः आई आणि वडील दोघही गेले अशी व्यक्ती पुण्याचा कलेक्टर होऊ शकते हा इतिहास आहे. आमच्या नात्यातलीच एक मुलगी मला म्हणाली की भाऊ काका, माझ्या मुलाला मला असं सामान्य नाही बनवायचं, असात कुठेतरी क्लार्क वगैरे झालाय आणि मला असा मोठा बनवायचा त्याला. अगं म्हणलं मग उपयोग काय, मी क्लार्क म्हणून काम केलेलं आहे. नाही नाही तू मोठा आहेस म्हणे. आपल्या मुलांना आपल्याला करायचे काय याच्याविषयी काही स्पष्ट कल्पना नाही. आपल्या मुलांनी शांतीत जीवन जगावं, समाधानात जीवन जगावं, शांती समाधान ऐश्वर्यासारखं मानावं. त्याच्याऐवजी कोणीतरी आत्ता म्हणजे तो बालवाडीत देखील जात नाहीये, एकदम मी माझ्या मुलाला घेऊन तुझ्याकडे येईन. म्हटलं अगं नको येऊ, त्याला अजून काही कळत नाहीये. तर तिने ते ऐकलं. म्हणून स्वतःची आणि सत्याची प्राप्ती करून घेणं हे ध्येय मुलांपुढे खरंच ठेवलं पाहिजे. आणि आपल्या समोर असेल तर मुलांसमोर आपण ठेवणार. म्हणून 16 ते 35 या वयोगटातले आहात, तुम्हाला सांगतो की सदा सर्व काळ मोहाच्या क्षणी आपण ते विसरतो. साधक असताना आपल्या मुलांच्या बाबत विसरण्याची शक्यता असते. आणि आपल्या स्वतःच्या म्हणजे स्वरूपाच्या किंवा सत्याच्या प्राप्तीच्या ठिकाणी आपल्याला अजून ते मिळालं नाही आणि मिळावं असं असमाधान देखील असावं. नाहीतर होईल कधीतरी काय, म्हटलेलंच आहे की 3 तपांनी होतं असं आपोआप थोडंच होतं. रोज तडफडलं पाहिजे, रोज तळमळलं पाहिजे आणि शांतपणे वाट देखील पाहता आली पाहिजे. अशा बेतानी कुठं चालणं आवश्यक आहे. वेळ संपला माझा. म्हणून आपल्या आत जर अंधार असेल तर बाहेरच्या आकाशामध्ये कोटी सूर्य जरी असतील तरी त्याचा काही उपयोग नसेल. आपल्या आत प्रकाशाची लहानशी ज्योत जरी असेल तरी देखील सगळ्या जगाचा अंधकार ती दूर करू शकते. कारण आपल्या इंद्रियांचा अंधकार ती दूर करते, चित्ताचा अंधकार दूर करते, मनाचा अंधकार दूर करते. आत्म्याच्या प्रकाशासारखा दुसरा प्रकाश नाही. म्हणून असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. असं म्हणून म्हटलेलं आहे. मी नेहमी असं म्हणतो की आपण निरूपण करतो आहोत, आपल्याला हे मिळाले का हे देखील पाहणं आवश्यक आहे. आणि मिळालेलं नसेल तर नाउमेद होण्याचं कारण नाही, पण आपल्याला माहीत असावं की आपण सत्याच्या शोधात आहोत. आपलं केंद्र जसं मोठं होत आहे, व्यापक होत आहे, तसं तुमच्यातल्याच अनेकांवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येत आहेत. तुम्ही केंद्र घेत आहात, निरूपण करत आहात, तुम्ही शिबिरामध्ये सहाय्यक होत आहात. सत्याचा शोध घेता घेता नम्रतेने आपल्याला हा प्रवास करायचा आहे. जर पावलं ध्येयाच्या दिशेने एकसारखी पडत असतील तर ध्येयातलं आणि आपलं अंतर निश्चित कमी होतं. आणि ध्येय देखील प्राप्त होतं. आपल्या तीव्र संवेगाने केलेल्या प्रयत्नाचा प्रश्न आहे. हा संवेग 35 ते 45 या वयोगटामध्ये अजून कमी होण्याची शक्यता असते. आपल्या कोणामध्येही तो कमी न होवो. एकत्रित कार्यक्रम आपण घेतो आहोत आणि 45 च्या पुढचे विलास दादा मला म्हणाले की असाही एक युवा स्नेहाचा कार्यक्रम घेऊ. तर विलास दादा हा 45 ते 55 तुमच्या सूचनेनुसारच ठेवलाय. 45 ते पुढं सगळ्यांनाच हे प्रेरक असलं पाहिजे. आपलं वय वाढलं हा काही थोडाच आपला गुन्हा आहे. मला एकाने विचारलं की या कार्यक्रमात येता येत नाही म्हणूनही सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आहे. पण बोलायचं आहे ते आता 16 ते 45 या वयोगटातल्या मंडळींशी. बाकीच्यांनी ते लक्षणांनी तीव्रतेने समजून घ्यायचंच आहे. पण जीवन हे स्वतःवर प्रयोग करण्यासाठी म्हणून आहे आणि त्याचा जरूर प्रयोग स्वतःवर करावा. स्वामीजींचं जीवन तसंच घडलं. विनोबा म्हणतात जी मोठी मोठी जीवन घडली तर ती अशी याच वयोगटामध्ये. 16व्या वर्षी तर ज्ञानेश्वरी सांगितली गेली. 22व्या वर्षी तर नाही समाधी घेतली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. विवेकानंद कोणत्या वयात जात होते रामकृष्णांकडे? 19च होतं वय. 18-19 या वयामध्ये आई वडिलांच्या छत्रातून बाहेर आलेली असते व्यक्ती आणि स्वतःचा विचार, जगताचा विचार, मी कोण याचा विचार, मी का आलो या जगतात याचा विचार, याचा करायला कुठेतरी ती प्रवृत्त होते. तेव्हा जर कोणी भेटलं तर जीवनामध्ये फार मोठं आश्चर्य घडतं. आपल्या जीवनामध्ये एवढं आश्चर्य घडलेलं आहे असं मी म्हणेन. याच्या पुढचं आश्चर्य घडणं हे आपल्या स्वतःच्या सृजनशक्तीवर अवलंबून आहे. आपण ती पुरेपूर वापरू आणि ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण मिळवू. अशा प्रकारचा एक दुर्दम्य आशावाद आपण आपल्या स्वतःशी राखणं खूप खूप गरजेचं आहे. सर्व संतांचे आशीर्वाद खरंच आपल्या पाठीशी आहेत. स्वामीजींचे आशीर्वाद आहेत, संप्रदायाचे आशीर्वाद आहेत, सर्व देवदेवतांचे आशीर्वाद आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या वयामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींना तोंड देणं आणि या वयामध्ये असणारी आव्हानं आणि ती आव्हानं स्वीकारण्यासाठी देखील सज्ज होणं, याच्यासाठी श्रवण साधना आणि श्रवणामध्ये जे सांगितलं ते आपल्याला आचरणात आणायचं आहे अशा बुद्धीने त्याचं चिंतन आणि आचरण असं आपण जारी ठेवू. मला अशी खात्री आहे की इथं अशा पद्धतीने जर आपण सर्वजण चाललो तर खरंच काही अद्भुत घडणार. मला निश्चित खात्री आहे आणि ते तसं घडावं अशी पंढरीनाथांच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत्.